विविध भारती पुणे पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत। सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। महिला आपल्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग असल्याचं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं। पुण्यातील सिंबायोसिस विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या। दीक्षांत समारंभात 11 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी 8 मुली होत्या याबद्दल कौतुक करून त्यांनी लैंगिक समानतेवर भर देऊन सर्वसमावेशक विकासासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं। मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे असं प्रतिपादन मुर्मू यांनी केलं। विशेषतः समाजातील वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली। विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग आपल्या देशात मानवतेच्या उन्नतीसाठी करतील अशी आशाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। विद्यापीठाचे कुलपती शांब मुजुमदार यांनी राष्ट्रपतींच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला। या विद्यापीठात शिकत असलेल्या 85 देशांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना आपल्या देशांचे ध्वज सादर केले। महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी सोहळाही आज मुंबईत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला। यावेळी राज्य सरकारच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं 2021-22 या वर्षातील उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आले। या समारंभात पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणे शहरातील अतिक्रमण निरीक्षक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांचे हितसंबंध तयार होत असल्यानं अतिक्रमणं वाढत आहेत, त्यामुळे आता हा प्रकार रोखण्यासाठी दर 3 महिन्यांनी या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचं धोरण अतिक्रमण विभागानं तयार केलं आहे। पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली। हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे। यंदाच्या गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी दुचाकीस्वार वैद्यकीय सुविधा देणार आहेत। यासाठी 30 रुग्णवाहिका आणि 40 दुचाकीस्वार गणेशोत्सवात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाले आहेत। आरोग्य सेवा आपल्या दारी अंतर्गत हे अभियान राबवण्यात येणार आहे। तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट, आम्ही पुणेकर संस्था यांच्या वतीनं आणि रायडर्स ऑफ दख्खन यांच्या सहकार्यानं या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महावितरणकडून विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या देण्यात येत आहेत। सर्व धर्मियांच्या उत्सवासाठी घरगुती दरानं वीजदर आकारण्यात येत असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरती वीज जोडणी घ्यावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे। मुलांमध्ये लेखन वाचन संस्कृतीची जोपासना करायला हवी यासाठी निर्मळ रानवारा सारखं व्यासपीठ उपयुक्त आहे असं मत पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह सुधीर इनामदार यांनी व्यक्त केलं। सुश्री फाउंडेशन आणि वंचित विकास यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात इनामदार बोलत होते। यावेळी वि ल शिंत्रे कथास्पर्धेचं पारितोषिक वितरण, इंदिरा गोविंद पुरस्कारांचं वितरण आणि निर्मळ रानवाराच्या कथा विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं। पुण्यात तिसऱ्या स्पोर्ट्स फील्ड मान्सून लीग अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30-30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत। यामध्ये स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमीनं क्रिकेट नेक्स्ट अकॅडमीचा 72 धावांनी सहज पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात स्पार्क्स क्रिकेट अकॅडमीनं 2N क्रिकेट अकॅडमीचा 7 गडी राखून सहज पराभव केला। पुण्यात PDFA तृतीय श्रेणी विभागाच्या फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहेत। यामध्ये CTFC संघानं VOBA संघावर 4-3 अशी निसटती मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। अन्य दुसऱ्या सामन्यात गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये संघवी FC संघानं मॅथ्यू FA संघाचा 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्क केलं। हवामान। पुणे आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत। आज कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 22.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून उद्या सुद्धा साधारण अशाच स्वरूपाचं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.